चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाचे पैसे न भागवल्यास विधानसभेत उठवणार मुद्दा। ऊस थकबाकी भागवण्यासाठी पीडब्ल्यूडी डाक बंगल्यामध्ये आमदारांनी डीसीओ आणि साखर कारखान्याच्या एजीएम यांच्याबरोबर बैठक घेतली। त्यांनी या मुद्द्याला विधानसभेत मांडण्याचा इशारा दिला। आमदार रामानंद बौद्ध म्हणाले, साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे हंगाम 2019-20 64 crore आणि डेफर मूल्य 6 crore रुपयांपेक्षा अधिक देय बाकी आहे। डीसीओ वेद प्रकाश सिंग म्हणाले, साखर मोलॅसिस आणि बगॅशच्या विक्रीमुळे मिळालेल्या रकमेतून 85% शेतकरी आणि 15% कारखान्याचा मेंटेनन्स दिला जातो। शेतकऱ्यांचे एकूण 64 crore रुपये देय आहेत, तर साखर कारखान्याकडे सर्व मटेरियल मात्र 34 crore आहे। कारखान्याला 30 crore रुपयाची व्यवस्था करायला हवी। ऊस थकबाकी भागवण्यासाठी कारखान्याला 10 पेक्षा अधिक नोटीस देण्यात आलेल्या आहेत। एजीएम विनोद कुमार श्रीवास्तव म्हणाले, अतिरिक्त 30 crore रुपयांची व्यवस्था करणे लगेच शक्य नाही। बैठकीमध्ये परमजित सिंग, दीनानाथ शुक्ला, W. मिश्रा, चंद्रशेखर सिंग आदी उपस्थित होते।